भाई कोई रो रहा हो तो अपने आप सुनाई देगा ही ना। सुन रहा है ना तू आशिकी 2 मूवी से सुपरहिट गाना आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार आपसे बातें करने के लिए हाजिर हो चुकी हूँ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। सो मगाशी जाताना मी तुम्हाला विचारलं होतं की तुमची आवडती अशी कुठली सिरियल आहे जी तुम्ही कितीही वेळा पाहू शकता कधीही बोर न होता। सो त्यासाठी आता मला कॉल्स यायला लागलेत, चला ऐकूयात कोण आहे फोन लाईन वर। हॅलो,
अक्षय बोलतोय मी।
अक्षय कुठून बोलतोयस?
औरंगाबाद मधून बोलतोय मी।
बर, काय करतोस आणि तू?
शिकतोय प्लस पार्ट टाइम जॉब करतोय।
ग्रेट, सांग मग तुझी आवडती सिरियल कुठली आहे सध्या?
लागीर झालाजी।
का बरं तुला ती सिरियल खूप आवडते?
मला ती सिरियल खूप आवडते कारण त्यामध्ये आजी आणि सिद्धूचं प्रेम महत्वाचं नाही पण त्यात आजीचं रावल्याचं आणि विकेची जी दोस्ती आहे ती खूप खूप म्हणजे खूप भारी आहे, त्यामुळे ती सिरियल मला खूप आवडते।
ओके, मग तुझे असे मित्र आहेत का पक्के?
हो, माझे खूप पक्के मित्र आहेत। म्हणजे मी चक्क काल रात्री मी ड्युटीला होतो, रात्री 2 वाजता मला मित्रांचा कॉल आला, ड्युटीला होतो त्यामुळे मी झोपलेलो तर नव्हतो, मला कॉल आला, माझा आवाज पडताना चक्का वाटलं, म्हणजे त्यांना वाटलं मला काहीतरी टेन्शन आहे, रात्री 2 वाजता मला भेटायला आले, मला म्हणजे तुला प्रॉब्लेम काय सांग, मला असे मित्र आहेत माझे।
ग्रेट ग्रेट, मस्त मैत्री आहे तुमची आणि मैत्री अशीच तुमची टिकून राहावी। थँक यू सो मच।
वेलकम।
चलिए बॉस, इन्होंने तो बता दिया कि इनको कौन सी सीरियल बहुत ज्यादा पसंद है, तो इनकी दोस्ती जो है वो ऐसी ही बरकरार रहे। और आप लोग क्या कर रहे हो, जल्दी से फोन उठाओ, कॉल करो 02406601935 इस नंबर पे और बताओ मुझे आपकी फेवरेट सीरियल कौन सी है जो आप कभी भी कहीं भी देख सकते हो। 93.5 रेड एफएम बजाते रहो।